हाँ, माझं नाव मिताली कोरडे आहे आणि मी आत्ता सध्या पुण्यात राहते, पण माझं लहानपण जे सगळं आहे ते डोंबिवली सारख्या गावात केलेलं आहे, ज्याच्या आजूबाजूला खूप खेडी होती, छोटी छोटी पाडे होते, विलेजेस होते. तर तिकडून ही ताजी भाजी बहुतेक वेळा मार्केटमध्ये यायची आणि ती माझी आई खूप सुगरण असल्यामुळे ती बहुतेक वेळा आमच्या घरी बनली जायची. ह्या रानभाज्या ज्या आहेत त्या रानभाज्या साधारणपणे पावसाच्या अगोदर अशी यायला सुरुवात होते आणि मग छोट्या छोट्या खेड्यामधून आगरी बायका, म्हणजे तिकडूनच्या लोकल बायका, टोपलीत भरून काही वेळा दारावरती विकायला यायच्या किंवा काही वेळा मार्केटमध्ये जाऊन पण घ्यायला लागायच्या. सुरुवातीला ही भाजी काही फार प्रेमाने आम्ही लहान मुलं खायचो नाही, पण आईचं असं म्हणणं असायचं की सीझनल भाज्या या खाऊन बघायलाच पाहिजेत, ज्या त्या त्या सीझन मध्ये आल्याने तुमच्या शरीराला पोषक असतात आणि चांगल्या वाटतात खायला सुद्धा. सुरुवातीला थोडं नाखुशीने खायला लागलो, पण जस जसं हळूहळू त्याची चव डेव्हलप होत गेली तस तशा त्या आवडायला लागल्या आणि मग पावसाच्या सुरुवातीला अशा येणाऱ्या भाज्यांची आम्ही वाट बघायला लागलो की कधी ही भाजीवाली येते दाराशी आणि मग आई ही भाजी घेतेय.
तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की आमच्या घरी काही फार अशा रानभाज्या खाल्ल्या जायच्या नाही, पण एक दोन भाज्या आवर्जून आणल्या जायच्या, म्हणजे करटुली आहेत किंवा शेवळं आहेत, अशा ह्या एक दोन भाज्या नेहमी यायच्या पावसाळ्यात. आणि म्हणजे आमच्या म्हणजे आम्ही बेलापूरला नवी मुंबईत राहतो आणि तिथे जरी आजूबाजूला खेडेपाडे असले तरी आमच्याकडे काही अशा खूप भाज्या येत नाहीत, कारण फार कॉस्मोपॉलिटन इथे सगळी वस्ती आहे, त्यामुळे त्याची डिमांड तेवढी नसल्यामुळे इतक्या काही रानभाज्या इथे मिळायच्या नाहीत. आता हळूहळू मिळायला लागल्यात, पण अशा एक दोन रानभाज्या आम्ही खात मोठे झालोय, आणि खास करून शेवळं, कारण आमच्याच घराच्या मागे एक छोटंसं जंगल आहे जिथे ह्या आगरी बायका शेवळं गोळा करायला येतात, त्यामुळे त्यांना ती शेवळं जमा करताना पाहिल्यामुळे आम्हाला त्याची जास्त माहिती आहे, त्यामुळे ह्या एक दोन भाज्या खात मी मोठा झाला.
बहुतेक सिकेपी घरांच्या शेवळं ही खूप फेमस भाजी आहे आणि शेवळं नाही खाल्लेली अशी सिकेपी घरं फार फार कमी आहेत, म्हणजे मुंबई ठाण्याकडच्या एरियामध्ये जिथे ह्या भाज्या मिळतात. आणि
बरोबर.
शेवळाची स्पेशालिटी अशी असते की तिला स्वतःची चव तर आहेच, पण ती भाजी इतर ज्या भाजीत घातली जाते त्याच्यामुळे ती भाजी सुद्धा टेस्टी होते, किंवा नॉनव्हेज मध्ये सुद्धा ही भाजी अगदी सहज स्वतःचा रंग मिसळू शकते. हो की नाही,
बरोबर.
तुला काय वाटतं, म्हणजे तुम्ही काय काय घालून आई करायची तुझी?
मुख्यतः आई तर माझी करायचीच नाही, पण अभी
बर,
करायचं आणि आजी करायची.
ओके,
म्हणजे कधी कधी आईनी पण केलंय, पण बेसिकली
बर,
आजी जे म्हणायची तसं केलं जायचं. तर मला आठवतंय सोडे घालून केलेली आहे, खिमा
हो
घातलेला आहे, मग
खरंय,
कोलंबी घालून पण केलेली आहे.
कोलंबी, करंदी,
हो
खिमा,
हो
हे सगळं घालून ह्या नॉनव्हेज भाजी शिजते आणि चण्याच्या डाळीचा भरडा काढून मग थोडं जाडसर पीठ दळून
हाँ.
त्याला सिकेपी भाषेत शेवळाची कणी म्हटलं जातं,
ओ
अशी ही पण केली जाते. त्याच्या
ओके.
जोडीने त्याच्या वड्या पण केल्या जातात. त्या कधी तू
शेवळाच्या
खाल्लेल्या आहेस का? हा, शेवळाच्या
वड्या नाही खाल्ल्या तुम्ही?
नाही खाल्ल्यात का? बर, कारण कसं होतं म्हणजे एरवी शेवळं नॉनव्हेज घालून बऱ्याचदा होतात, पण श्रावण किंवा गणपती पर्यंत जर ती खायची झाली तर मग शेवळं भाजून सुकवून किंवा काही वेळा नुसती तेलावरती परतून ती साठवली जातात हवा बंद डब्यात ठेवायची आणि फ्रीझरला ठेवायची आणि मग जशी लागेल तशी तेवढी तेवढी थोडी 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 भाजी काढून आयत्या वेळी
बरोबर.
त्याच्यात खिमा, करंदी, सोडे असं घालून तयार केली जाते. आणि
हो.
स्पेशल गणपतीसाठी ह्याच्या वड्या केल्या जायच्या, माझी आई तरी करायची आवर्जून.
ओ
तेवढ्यासाठी त्याच्यात चण्याच्या डाळीचा भरडा घालून वाफवून जसं आपण कोथिंबीरीची वडी करतो तशी आई शेवळाची वडी करायची.
अच्छा, अरे वा, सुंदर लागत असेल.
हो, छान लागते. मी सेम आळूची वडी किंवा कोथिंबीरीची वडी, आळूची वडी म्हणण्यापेक्षा कोथिंबीरीच्या वडीसारखी ती वडी तयार होते.
मग ही त्याच्यात काकडं किंवा पाला वगैरे जो घालतात तो मिळत
हाँ,
नसेल ना तो?
नाही मग अशा वेळी आई काय करायची, अर्धी कच्ची भाजी शिजवून ठेवायची, त्याच्यात काकडं घालून
अच्छा
आणि
ओके
मग त्याला कणी घालून वाफवून काढायचं आणि मग त्याची वडी करायची. पण अगदीच
ओके
काकडं काही वेळा नाही मिळाली
हाँ.
तर चिंचेचा कोळ पण थोडा जास्त प्रमाणात घालून शेवळाची भाजी करता येते. मग बेसिकली काकडं किंवा पाला भाजी खाजरी असल्यामुळे वापरला जातो.
बरोबर
मग आपण
बरोबर
अळूच्या भाजीला सुद्धा खाज सुटते म्हणून बहुतेक वेळा चिंच घातली जाते किंवा मुळा घातला जातो त्याच्या जोडीला, कि ते खाजू नये,
अच्छा
घशाला खवखव होऊ नये म्हणून.
ओके
तर
मुळा पण
शेवळाच्या
नाही.
भाजीला, हाँ, तर शेवळाच्या भाजीला बहुतेक वेळा चिंच सुद्धा काकडं जर कमी पडली तर घातली जाते. शेवळाची भाजी जर करायची झाली तर पहिलं शेवळं तुम्हाला निवडून साफ करता आली पाहिजेत. कारण शेवळाला मक्याचं जसं कणीस रॅप केलेलं असतं, गुंडाळलेलं असतं पानांमध्ये, तशी शेवळं सुद्धा पानामध्ये त्याच्या गुंडाळलेली असतात. तर अगदी सुरुवातीला ती भाजी खूप खाजरी असल्यामुळे हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग शेवळं सोलायची. आता सोलायची म्हणजे काय, तर त्याच्या भोवती असलेलं एक एक पान बाजूला करायचं की आतमधला जो चकचकीत गाभा असतो, लांब शेंगेसारखं हे असतं, कणीस असतं, ते मोकळं होतं आणि त्या शेवळाच्या सगळ्यात भाजीच्या खाली देठाकडे असं ऑरेंज कलरचं बोटा एवढं जाड आणि बोटा एवढं लांब असं दाणे दाणे असलेलं एक भाग असतो, तो भाग हात न लावता कापून काढायचा कारण तो खूप खाजरा असतो. अशी सगळी शेवळं साफ करून घ्यायची पहिल्यांदा आणि मग त्याची भाजी बनली जाते. त्यात आता मी प्रमाण सांगते आणि ती कापायची कशी, साफ कशी करायची हे सांगून झाल्यानंतर ती शिजवायची कशी ह्याच्याकडे आपण जाऊया. तर 8 ते 10 जुड्या जर शेवळं घेतली तर त्याच्या जोडीला 7 ते 8 कुडकं म्हटलं जातं त्याला, किंवा गोल असा आवळ्यासारखा एक पदार्थ असतो ज्याच्या आतमध्ये बी असते, तर ती कुडकं सगळी कापून घ्यायची आणि त्याचा मिक्सरमध्ये अगदी थोडस पाणी घालून रस काढायचा. ही शेवळं सगळी सोलून साफ करून त्याच्या खालचा ऑरेंज भाग कापून काढल्यानंतर बारीक बारीक रिंग सारखी ती शेवळं कापली जातात. म्हणजे आपण स्क्वीड जसं कापलं जातं तसं शेवळं बारीक, जेवढी बारीक चिरू तेवढी भाजी सगळ्यामध्ये मिसळून येते. तर ही 8 ते 10 जोड्या शेवळं चिरून घ्यायची. साधारण ती एक दोन मोठ्या 2 ते 3 मोठ्या वाट्या होतात. ती शिजवून झाली, चिरून झाली की 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि तेलावरती जरा जास्तीच तेल घालायचं. साधारण 1 ते 2 पळ्या तेल घालून त्याच्यावरती हिंग घालायचा फोडणीला, थोडी मोहरी घालायची फोडणीला आणि बारीक चिरलेले जे 2 कांदे आहेत ते परतून घ्यायला सुरुवात करायची. कांद्याचा रंग बदलला की मग त्याच्यामध्ये जी शेवळं आपण बारीक चिरलेली आहेत ती शेवळं घालायची. त्याच्यावरती ती कुडकं जी आपण मिक्सरमध्ये रस काढून घेतलेला आहे त्या कुडकांचा रस घालायचा, हळद तिखट थोडासा गरम मसाला आणि मीठ घालायचं. तर हळद तिखट आपल्या चवीनुसार घालायचं, मीठ आपल्या चवीनुसार घालायचं, पण गरम मसाला थोडासा 1 ते 2 चमचे जास्त लागतो ह्याला, म्हणजे चव येते. ही सगळी भाजी तेलावरती थोडस पाणी घालून, अगदी थोडस म्हणजे एक साधारण अर्धी वाटी पाणी घालून शिजत ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं, झाकणावरती पाणी ठेवायचं, म्हणजे त्या वाफेवरती ही आतमध्ये शेवळं शिजतात. थोड्या थोड्या वेळानी झाकणावरचं पाणी काढून घ्यायचं, ते त्या भाजीत घालायचं आणि परतत राहायचं. ही भाजी छानसर शिजली की थोडं बोटानी चेपून बघायचं, शेवळं शिजलेली बोटानी चेपलेली कळतात. ही शिजून झाली की ती बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये 2 मोठे कांदे आणि एक अर्धी वाटी साधारण डेसिकेटेड कोकोनट असं परतून घ्यायचं थोड्याशा तेलावरती. ते परतून त्याचा रंग बदलला, सुक्या खोबऱ्याचा रंग असा लालसर बदामी झाला, कांद्याचा रंग लालसर झाला की ते थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आणि त्याचं मिक्सरला वाटण वाटायचं. ह्याला तळला मसाला म्हणतात. तर शेवळाच्या भाजीत हा तळला मसाला घालायचा. इथपर्यंत सगळी भाजी तयार होते वाटण घातलं की थोडं पाणी घालायचं आणि भाजी उकळून द्यायची. ही पूर्ण भाजी झाल्याची प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी खिमा बनवलेला खिमा, म्हणजे जो आपण नेहमी कांदा खोबऱ्यावरती जसा खिमा बनवतो तसा, किंवा नुसता खिमा तेलावरती परतून घ्यायचा, त्याला आलं लसूण घालायचं आणि तेलावरती तो थोडासा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आणि तो त्या भाजीत घालायचा. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत झाली, आपण कोलंबी शिजवायची नेहमीसारखेच, कांद्यावरती चिरून हळद तिखट मीठ चिंचेचा कोळ घालून कोलंबी शिजवून घ्यायची आणि ती त्या भाजीवरती घालायची आणि परत थोडीशी वाफ घालायची, काढून घ्यायची. ही झाली दुसरी पद्धत. तिसऱ्या पद्धतीमध्ये कांद्यावरती भिजवलेले सोडे घालायचे. सोड्याला हळद तिखट मीठ आलं लसूण घालायचं, सोडे शिजवून घ्यायचे आणि ते त्या भाजीत घालायचे. ही झाली तिसरी पद्धत. हे सगळं नॉनव्हेज भाजी शिजवताना करायची ही पद्धत आहे. आता हीच भाजी जर व्हेज पद्धतीने शिजवायची झाली तर त्याच्यामध्ये आपण चण्याच्या डाळीचा भरड केलेला रवा घालायचा. आता हा रवा शिजवताना काय करायचं, तर एक वाटी जर रवा असेल तर त्याच्यात एक वाटी गरम पाणी घालायचं आणि तो चांगला वाफवून घ्यायचा आणि तो रवा त्या भाजीत मिसळायचा. शेवळाच्या भाजीत वरून परत थोडंसं पाणी घालायचं आणि सगळ्या भाजीला परत एकदा उकळी आणायची. ह्या तिसऱ्या चौथ्या पद्धतीने ही व्हेज भाजी शिजते. वरून हवं तर तुम्हाला कोथिंबीर घाला आणि लिंबू पिळत तरी चालतं. ह्याच्यात आणखीन एक हे आहे, जर समजा तुम्हाला कुडकं नाही मिळाली तर चिंचेचा कोळ जास्त प्रमाणात घालता येतो, किंवा आवळ्याचा रस देखील घालता येतो. आवळा ताजा असायला पाहिजे, त्याची बी काढायची आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. हा आंबटपणा तुम्हाला जेवढा सोसवेल त्या हिशोबाने घालायचा, पण खास येऊ नये म्हणून ह्या भाजीमध्ये आंबटपणा येण्यासाठी चिंच आवळा किंवा कुडकं हे घालणं अत्यंत गरजेचं आहे. इतकी सोप्या पद्धतीने ही भाजी शिजते. नील, अजून काही प्रश्न असतील तर विचार. भाजी तयार झालेली आहे इकडे आपली.
क्या बात है, ही आवळ्याची पद्धत मला माहिती नव्हती.
हा, हे मला आता आयत्या वेळी आठवलं, आई काही वेळा आवळा पण माझी घालायची,
हो,
कारण प्रत्येक वेळी कुडकं मिळतीलच अशातला भाग नाही.
पण आवळ्यानी तो एक आंबटपणा जातो का त्याचा, आपलं
हा,
खाजरापणा जातो का?
खाजरेपणा जातो. कुठल्या,
हाँ
बेसिकली खाजरेपणा जाण्यासाठी कुठल्याही भाजीचा, म्हणजे सुरणाच्या भाजीपासून शेवळाची भाजी किंवा अळूची भाजी, ज्या ज्या भाज्या खाजऱ्या असतात त्या भाज्या खाजरेपणा जाण्यासाठी त्याच्यात आंबट व्यवस्थित प्रमाणावरती घातलं तर खाजरेपणा कमी होतो किंवा जातो. आणि थोडी मी सांगायला कदाचित विसरले बहुतेक, थोडासा चवीपुरता चमचाभर गूळ पण ह्या भाजीत घातला जातो, पण जास्त नाही, कारण गरम मसाला आपला त्या भाजीत असतो, त्याच्यामुळे भाजी गोड होता कामा नाही, पण चिंच गूळ घातल्याने भाजीला चव वेगळी येते.
फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे
हा
आपण नेहमी, मला लहानपणी प्रश्न पडायचा की आता त्याच्यामध्ये समजा खिमा घालून शेवळाची भाजी केली, तर बऱ्याच वेळेला
हाँ
म्हणजे लहानपणी मला खिमाचा जास्त अट्रॅक्शन असायचा शेवळ्यापेक्षा. तर
अगदी
आपण
खरं आहे.
शेवळा घालून खिमा केलाय असं का म्हणत नाही? शेवळाची भाजी केली खिमा करून असं का म्हणतो? तर तुझी
कारण
काय पद्धत सांगितलीस
हाँ,
त्यांनी मला क्लिअर झालं.
पद्धत म्हणजे असं की शेवळाची भाजी हा मेन हे राहायला पाहिजे आणि त्याच्या जोडीला जे काही आपण घालू ते अत्यंत नगण्य प्रमाणात घातलं पाहिजे. म्हणजे किलोभर खिम्याला 8-10 शेवळं असं प्रमाण कधी होत नाही, तर 8 ते 10 जुड्या शेवळं किंवा 2 वाट्या शेवळांना साधारण अर्धी वाटी खिमा त्याच्यात मिक्स केला जातो, म्हणजे ती भाजी मिळून येते. मी शेवळं खिमा असंच म्हटलं जातं, खिमा शेवळं असं नाही म्हटलं जात कधी.
म्हणजे तर शेवळाचा जो काही फ्लेवर आहे तो मुख्य आला पाहिजे, आणि खिमा
हाँ,
हे
तो मुख्य आला
एक,
पाहिजे.
हाँ, त्यातलं एक घटक आहे ते.
हाँ, घटक आहे. मी जसं आपण कांदा घालू तसं त्याच्या जोडीला थोडाफार खिमा घातला किंवा करंदी घातली कोलंबी घातली असं होतं,
ओके
पण मेन
ओके.
भाजीची चव किंवा भाजीची क्वांटिटी ही शेवळाचीच जाणवली पाहिजे.
तुला काही याच्या अशा आठवणी आहेत का की पहिल्यांदा तू कधी खाल्लीस, किंवा पहिल्यांदा कधी केलीस, किंवा कोणाला करताना पाहिलीस?
पहिल्यांदा खाल्ली ती मी माझ्या आईच्या हातची खाल्ली आणि ती मी फार रडत खाल्ली होती. म्हणजे मला काही फार प्रेमाने रान भाज्या आवडायच्या नाहीत, म्हणजे खिमा कर, नुसता खिमा मी खाईन, नुसता खिमा मी खाईन असं आईला म्हणायचे. पण कधीतरी आईने एक दिवस गुपचूप शेवळाची भाजी खिमा असं खाऊ घातलं आणि म्हणाली, कसा झाला होता आजचा खिमा? म्हंटलं, आजचा खिमा खूप जास्त चवदार लागला, काहीतरी वेगळं घातलं होतंस का तू? मी 9वी 10वीत कदाचित असू शकेन. आणि मग आईनी मला सांगितलं की ती शेवळाची भाजी होती, खिमा त्याच्यात नुसताच नावापुरता होता. मग तू इतके दिवस नाही नाही म्हणत होतीस, मी खाणार नाही म्हणत होतीस, आज तुला गुपचूप खाऊ घातल्यानंतर आवडले की नाही? मग मला तो प्रकार कळला आणि इंटरेस्टिंग वाटला. मग पुढच्या वेळेपासून मी प्रेमाने शेवळं खायला लागले.
वाह
व नंतर मी माझ्या आजी, दोन्ही आजीकडची, म्हणजे आईच्या आईकडची, बाबांच्या आईकडची पण शेवळाची भाजी खाल्लेली आहे. आणि बेसिकली दोघी सीकेपी असल्यामुळे साधारणपणे चव सेम असते सीकेपी घरात शेवळाच्या भाजीची. फार काही त्याच्यात बदल केला जात नाही, अत्यंत पारंपरिक पद्धतीने ही भाजी तयार होते.
ही सुद्धा गंमत आहे, कारण म्हणजे सीकेपी लोक इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी आहेत आणि म्हणजे इतकी लहान असली तरी मोठीच कम्युनिटी आहे, तरीही
हो खरंय,
इतकी सारखी लागते भाजी सगळीकडे, ही सुद्धा
खरंय,
गंमत
कारण बनवायची साधारण पद्धत एकच आहे
आहे.
आणि काही काही भाज्या ह्या अत्यंत पारंपरिक पद्धतीनेच सिकेपी घरात बनतात. त्याच्यामुळे बहुतांश सिकेपी मुलं असं म्हणतात की मैत्रिणी ढीकभर कुठल्याही चालतील, पण बायको करायची ती खाणाऱ्या पिणाऱ्या सिकेपी घरची. म्हणजे ती ऑथेंटिक चव तुम्हाला जी लहानपणापासून तुम्ही खाल्लेली असते ती
हाँ,
मिळत राहते, त्याच्यात काही फरक पडत नाही.
माला टोमणा
नाही रे, नाही, हे म्हणजे
आहे
एका सिकेपी काय म्हणतात,
का?
माझ्या नवऱ्याचं किंवा भावाचं असं जे काही म्हणणं आहे ते मी पुढे चालवलंय. फक्त सिकेपी बायका आपल्या घरात आल्या वेगवेगळ्या, पण तरी सुद्धा त्या सिकेपी पद्धतीचं जेवण बनवायला शिकल्या, त्याच्यामुळे
बरोबर.
टोमणा नाही आहे हा अजिबात.
हे ना, आम्ही मंजुषा आत्ता जे वाईल्ड फूड
हा
फेस्टिवल होणार आहे ना, तिथे एक
हा
आम्ही एक बूथ बनवतोय ज्याच्यात
बर
आम्ही रेकॉर्डिंग्स प्ले करणार आहोत, म्हणजे येणार जाणाऱ्या लोकांना ते
बर
हेडफोन कानाला घालून हे रेकॉर्डिंग ऐकता येईल.
ओके इंटरेस्टिंग.
तर त्याच्यासाठी हे आहे, तर तुला काही हरकत नाही ना ते तिथे गेलं तर?
अजिबात हरकत नाही, उलट मला आनंद वाटेल की आपली पारंपरिक रेसिपी आणखीन दुसऱ्या कोणीतरी करतंय आणि ती इतर लोकांपर्यंत पोहोचते. हे तुमच्या थ्रू मला करायला मिळालं, ह्याच्याबद्दल तुमचे दोघांचे मनापासून आभार आहे. तरच
नाही,
अशा रीतीनेच पुढे जाऊ शकतात ना रे पारंपरिक रेसिपीज. नाहीतर
हो.
कसं होतं, माझी आई गेल्यानंतर मला ही रेसिपी करताना मी फक्त आई जे करायची त्याच्यावर अवलंबून राहिले. नंतर ती चव आली, मग ह्याला विचार त्याला विचार करून मी केलं. पण जर असं कुठे रेकॉर्डिंग एखाद्याला ऐकता मिळत असेल, तर
हो.
ज्यांनी ह्या भाज्या कधी घरी केलेल्याच नाहीयेत पण त्यांना खायची, बघायची, करायची इच्छा आहे, अशा लोकांपर्यंत पण हे तुमचं काम त्यांना घेऊन पोचतंय, हे खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आज माझा मुलगा देशाच्या बाहेर राहत असताना त्याला जर एखादी अशी आईती रेसिपी ऐकायला मिळाली आणि त्यांनी केली, तर त्याला त्याच्यात किती आनंद वाटेल हे मी समजू शकते. सो थँक्यू, थँक्यू सो मच.
यू वेलकम. मलाही मजा आली फार.